Kevalam Karunakaram.
This meeting is now being recorded.
Samsara Papa Shamanam Samaratham Samadakshinam Swayam Prakasham Sausitham Swarupananda Satgurum Pavanam Paramam Shantam Pavasevasinam Bhaje Soham Siddhi Susampanno Nada Sandhana Samsthitah Vitarago Visheshascha Shri Guru Padmasavi Jnane Shanti Saroja Lupta Madhupa Swami Swarupakitah Santana Vachana Anubhuti Patika Sakshi Swayam Kapadi Hasthe Khila Ekanatha Sadrusho Vruttau Tukaramavat Soham Yogaratam Krutartha Charitam Vande Yatim Madhavam Shri Ram. Sunil Baba, join the Alitka.
Who?
Oh, Sunil Baba, आवाज येतो व्यवस्थित मला?
हो व्यवस्थित ओके.
ओहो. आपण सुरुवात करूया का Sunil Baba को?
हो. हो.
Shri Ram. आजच्या या ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या रविवारच्या केंद्रात मी सर्व साधक बंधू भगिनींचं स्वागत करते. आज गोकुळाष्टमीचा योग आहे आणि त्याच दिवशी आपलं हे केंद्र आहे. सगळ्या गोकुळाला आपल्या लीलेनी ज्यांनी वेध लावलं अशा श्रीकृष्णांची आज जयंती. भगवत गीतेच्या रूपाने वेद आणि उपनिषदांचं सार असं असलेलं नवनीत किंवा लोणी ज्यांनी सगळ्या विश्वाला भरभरून वाटलं अशा श्रीकृष्णाचा जन्म आज झाला. त्या भगवान श्रीकृष्णांना वंदन करून मनोभावे नमन करून आपण आजच्या केंद्राची सुरुवात करूया. नामदेव महाराज म्हणतात, परब्रह्म निष्काम दोहा गौळीया घरी वाक्या वाळे अंधु कृष्ण नवनीत चोरी. असा हा नवनीत चोरणारा असा हा कृष्ण. आणि त्या अभंगाच्या शेवटी नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे केशवा अहोजी दातारा जन्मो जन्मी द्यावी तुमची चरण सेवा. असं सेवेचं महात्म्य सांगणारा असा हा अभंग नामदेवांनी श्रीकृष्णांवर ही गौरण लिहिलेली आहे. आज त्या भगवान श्रीकृष्णांचं मनोभावे स्मरण करून आपण आता आपल्या पुढच्या प्रथम आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. आज सुरुवातीला आपण मनोबोध निरूपण ऐकणार आहोत ते सद्भक्त मंगेश मस्कर याच्याकडून. श्लोक क्रमांक आहे 49. मंगेश हा एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये बिझनेस कन्सल्टिंग मॅनेजर म्हणून आहे आणि त्याचबरोबर तो केंद्राच्या आपलं जे हे युएसएचं केंद्र आहे त्याच्यामध्ये पडेल ती सेवा अतिशय नम्रभावाने असा नित्य करत असतो. तर आता आपण मंगेशचं निरूपण ऐकूया. मंगेश,
आवाज ऐकते?
हो हो, येतो.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज आपण मनोबोधातील म्हणजे समर्थ रामदास स्वामीजींनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांतील 49 क्रमांकाच्या श्लोकावर काही विचार समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा श्लोक असा आहे, सदा बोलण्यासारखे चालत आहे अनेकी सदा एक देवाची पाहे सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हा श्लोक समजून घ्यायला थोडासा कठीण वाटला, कारण प्राप्त पुरुषाचं हे वर्णन असावं स्वामीजींची इच्छा असल्यामुळे तुकड्या बुद्धीतून काही विचार मंथन आणि चिंतन करण्याचा प्रयत्न झाला आहे तो आपण गोड मानून घ्यावा. परमपूजनीय समर्थ रामदास स्वामीजी साधकाला कळकळीने सांगत आहेत, सदा बोलण्यास सारीचे चालत आहे, जो जसा बोलतो त्याप्रमाणे वर्तन करतो आणि जगात वावरतो. अनेकी सदा एक देवाची आहे, जो अनेक गोष्टींमध्ये जळी स्थळी साष्टी पाषाणे सजीवात आणि निर्जीवात देखील सच्चिदानंद स्वरूप परमेश्वर तत्व भरून राहिलेले आहे या दृष्टीने जगाकडे पाहतो. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जो मोठ्या आवडीने व आत्यंतिक प्रेमाने परमेश्वराच्या सगुण रूपाची संशयविरहित उपासना करतो आणि असे केल्यामुळे ज्याने आपल्या देहाला मनबुद्धीतील अज्ञानजनित भ्रम नाहीसा केला आहे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता जो भक्त आहे, आता जो सर्वोत्तमाचा म्हणजे प्रभू रामचंद्रांचा सेवक आहे, तो या जगामध्ये धन्यतेला पावतो. सदा बोलण्यास सारीचे चालत आहे, अनेकी सदा एक देवाची आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज देखील म्हणतात, बोले तेचा चाले त्याची वंदावी पावले, अंगे झाडीन अंगण त्याचे दास्यत्व करीन, त्याचा होईन किंकर उभा ठाकेन जोडून कर, तुका म्हणे देव त्याचे चरण माझा भाव. सदा बोलण्यासारखे चालणारा माणूस कमी बोलेल पण नेमकं बोलेल, त्याचं संबंध जीवन परिमित असेल. पूजनीय स्वामीजींनी अलीकडे एका प्रवचनात सांगितल्याप्रमाणे जीवनातली परिमितता संतांना अपेक्षित आहे. ज्ञानेश्वर माऊली देखील आपल्याला सांगतात की आहार विहार बोलणे चालणे सगळं मितलं असावं. सदा बोलण्यासारखे चालत आहे यावर चिंतन करताना इतिहासात डोकावून पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अनुयायांसमवेत वेळेश्वराच्या मंदिरात घेतलेली स्वराज्याची शपथ आठवते आणि 300 वर्षांनंतर पुन्हा एकदा आपली मातृभूमी पारतंत्र्यात असताना लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच त्या ब्रिटिशांना ठणकावून सांगितलेलं वाक्य आठवत. आजूबाजूच्या प्रतिकूल परिस्थितीत बोलण्यासारखे टाळणारे हे दोन्ही महापुरुष आज आपल्याला वंदनीय वाटतात. त्यामुळे बोलण्यासारखे टाळणे याचा लौकिक आणि व्यावहारिक अर्थ आपल्या हिताचा आहे. परंतु समर्थ रामदास स्वामीजींना आणि सगळ्या संत मंडळींना आणखीन काहीतरी अपेक्षित आहे. किंबहुना ते आणखीन काहीतरी केल्याशिवाय त्याचे अधिष्ठान असल्याशिवाय बोलण्यासारखे चालता येणार नाही असे वाटते. म्हणून समर्थ पुढील चरणात म्हणतात, अनेकी सदा एक देवाची पाहे. हे पुढचं चरण पाहिल्यानंतर असं वाटतं की बोलण्यासारखे चालणे या वचनाचा अलौकिक किंवा पारमार्थिक अर्थ म्हणजे तत्व पदार्थ चिंतन करणे असा असावा. आपल्या साधनेसाठी हा अर्थ आपल्या पुरता खूप महत्वाचा असावा असे देखील वाटते. ज्ञानापूर्वी आपण सांप्रदायिक प्रार्थना म्हणतो तेव्हा पश्यामी ते रूपम जनांतरस्थम असं अभिवचन आपण सद्गुरूंना देतो. असा संकल्प करून आपण ध्यानाला बसतो. सद्गुरू आपल्याला सांगतात, ओम तत्व तेच तू आहेस. शिष्य म्हणतो, सोहम तोच मी आहे. त्यापुढे सद्गुरू आपला दृष्टिकोन आणखीन व्यापक करतात. ते सांगतात, पहा तोच सर्वत्र भरून राहिलेला आहे, तोच मी आहे आणि तोच सर्वत्र भरून राहिलेला आहे. असा संकल्प करीत करीत दिवसेंदिवस महिनोन्महिने वर्षानुवर्षे जन्मोजन्मी साधना करीत गेल्यावर मग अनेकी सदा एक देवाची आहे असा निर्गुणत्वाचा बोध साधकाला होऊ शकतो असं संत आपल्याला सांगतात. आणि अशी निर्गुणाची प्रचिती यायला सगुणाचाच आधार घ्यायला हवा हे देखील आवर्जून सांगतात. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणून 49 क्रमांकाच्या श्लोकात समर्थ पुढे सांगतात, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. पूजनीय स्वामीजींनी एकदा सांगितलं होतं की तेच तू आहेस असं म्हटल्यानंतर तात्काळ बोध होण्याची शक्यता पहिल्यांदा जन्म घेतलेल्या अभिमानवात असावी, कारण त्याच्या देहान मन बुद्धीची पाठी थोडी होती. पिढ्यानपिढ्या आणि हजारो लाखो जन्मांतून जीवाने प्रवास केल्यानंतर जे वाचनांचे विपरीत संस्कार झाले ते पुसून काढण्यासाठी सामान्य जीवाला भक्तीची इम्प्रांत आवश्यकता निर्माण होते. केवळ अनन्य भक्तीनेच भ्रम आणि अज्ञान पुसले जाऊ शकते. परमपूजनीय समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या त्या श्लोकावर चिंतन करताना स्वरूपानंद माऊलींच्या दोन अव्यांची खूप आठवण येते. पहिली म्हणजे जन्मांतरींचे वासना संस्कार चेर साचला अपरंपार सोहम भावे धोनिया सत्वर व्हावे साचार सुशीर फूट. आणि दुसरी ओवी पूजनीय स्वामीजींनी आपल्या युवती केंद्राच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात आपल्याला सांगितलेली आहे. ज्याची दृष्टी सर्वत्र श्री हरी भक्त तो संसारी भाग्यवंत, रामकृष्ण हरी उच्चारी वैखरी भक्त तो संसारी भाग्यवंत. हेच मर्म वेगळ्या शब्दांमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहे. सदा बोलण्या सारीचे चालक आहे अनेकी सदा एक देवाची पाहे सगुणी भजे देश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. बोलल्याप्रमाणे वर्तन करणारा सर्वांप्रती भगवंत भाव ठेवणारा सगुणाची भक्ती करून देहमन बुद्धीच्या आणि मायेच्या भ्रमापलीकडे जाणारा ज्ञानी भक्त जगात धन्यतेला पावतो. असा भक्त होण्यासाठी लागणारी भक्ती आणि साधना आपल्या हातून घडो अशी आपण परमपूजनीय समर्थ रामदास स्वामीजींच्या आणि आपल्या परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया. हरि ओम सत्सत.
मंगेशच्या या अतिशय अभ्यासपूर्ण अशा निरूपणानंतर आपण आपला पुढचा जो कार्यक्रम आहे त्याच्याकडे वळूया. आज आपल्या केंद्राचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण हे दासबोध अभ्यासाचं असं एक केंद्र गेले 2 वर्ष सुरू केलेलं आहे. दासबोधाबद्दल असं म्हणता येईल की ग्रंथानाम दासबोध, समर्थांनीच सुरुवातीला असं म्हटलंय गुरु शिष्यांचा संवाद येथे मुलीला विशद भक्ती मार्ग. दासबोधामध्ये मी काय सांगितलंय तर समर्थ म्हणतात की भक्तीचा मार्ग आणि तिने काय होतं तर परमेश्वर प्राप्त करून घ्यायचा ती कोणती भक्ती हे मी दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. आपली पुण्याच्या केंद्रामध्ये या महिन्याची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती शरणागती अशी आहे आणि त्या मध्यवर्ती कल्पनेला अनुषंगून असा कुठला समास आहे तर तो म्हणजे पादसेवन भक्तीचा जो समास आहे दशक चौथा आणि समास चौथा, तर तो आपण आज अभ्यासासाठी केलेला आहे. परमार्थाच्या प्रांगणामध्ये साधक म्हणून जर आपल्यासाठी काय महत्वाचं असेल तर सद्गुरूंची सेवा ही खूप महत्वाची आहे आणि त्या सेवेबद्दल वर्णन करणारा त्या सेवेची महती सांगणारा असा हा जो समास आहे त्याचं आज आपण चिंतन करूया. सुरुवातीला सद्भक्त डॉक्टर दिग्विजय रावराणे आपलं चिंतन व्यक्त करेल. दिग्विजयने नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये पीएचडी केलेली आहे बर्कली युनिव्हर्सिटीत आणि आता तो इंटेल या कंपनीमध्ये रिसर्चर म्हणून काम करतोय. तर आता आपण दिग्विजयचं चिंतन ऐकूया. दिग्विजय
ऐकत
आहे? हो येत आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधुनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरनाथाय नमः. आज आपण अभ्यासासाठी दशक चौथा समजता पादसेवन भक्ती हा घेणार आहोत. आधी तिने सांगितल्याप्रमाणे आपल्या चिन्हाची सध्या सेटून शरणागती आहे. शरणागतीचा अगदी थोडक्यात आपण विचार केला तर शरणागती म्हणजे काय? गुरु चरणी शरणागती. तर आणि आजच हा कृष्णगीताही योग आहे. स्वत सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वं सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मातुच असं ठामपणे सांगणारे श्रीकृष्ण स्वतः लहानपणी सांगपणी ऋषींच्या आश्रमात ज्ञान अर्जन करण्यासाठी गेलेले होते. तिकडे त्यांनी गुरूंची सेवा केली पण त्याचबरोबर जेव्हा गुरुदक्षिणेची वेळ आली तेव्हा न डगमगता त्यांच्या चिरंजीवांना यमलोकातून जिवंत वरच आणले. अशा श्रीकृष्णांनी आपल्याला असंही सांगून ठेवलंय मनुष्यानाम सहसेषु कश्चित् यतति सिद्धये स्थिरतापि सिद्धानां दृष्टीनां व्यक्तिकत्वता अर्थात् परमसत्यया एका महत्वाचार्या फॅक्ट बद्दल त्यांनी सांगितलं की हजारो मनुष्य जरी प्रयत्न करत असले तरी त्यातला एकच शेवटी सक्सेसफुल होतो. पादसेवन या समाजाच्या आधीसाठी पार्श्वभूमी म्हणजे वैराग्य निरूपण समाज. या समाजामध्ये शेवटी शिष्यांनी घर करून स्वामी समर्थ रामदासांना प्रार्थना केली. त्याच्यामध्ये म्हटले चैतनी घडे सार्थक सांगा स्वामी यमलोक सुखे जेणे किंवा देवासी वास्तव्य कोठे तो मज चैतनी भेटे दुःख मूळ संसार तुटे कोणे करी स्वामी अशी पृष्ठा केल्यावर समर्थ रामदासांनी मोठा कृपाळूपणे नवभूता भक्ती सांगितली आहे आणि या दशकाची सुरुवात ही या नवभक्ता भक्तीनेच होते. नवभूता भक्ती बद्दल आपण अनेकदा स्वामींकडून ऐकलेच आहे. ती म्हणजे श्रवण चिंतन नामस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सत्य आणि शेवटची आत्मनिवेदन. त्याच्यामधली चौथी भक्ती ही पादसेवन भक्ती. पादसेवन भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सद्गुरूंची सेवा. प्रश्न पडतो चिकित्सक मनाला की सद्गुरूंची पादसेवन का करावे आणि असं विशेष काय होत तर त्याच्याबद्दलच आपल्याला समर्थ रामदास स्वतः सांगतात की बाबा पादसेवन त्याची जाणावे कायाबाचा मनोभावे सद्गुरूचे पाय सेवावे सद्गती कारणे सद्गतीमुळे. पण तेवढंच काय ते आपल्या मनात साठेलच असं नाही. त्यामुळे त्यांनी पुढे जाऊन त्यांनी सांगितलं आहे या नाव पादसेवन सद्गुरूपदी अनन्यपण निरसावया जन्म मरण याचा या की म्हणजे काय तर त्यांनी इथं स्पष्ट करून सांगितलं की बाबा मोक्ष हवा असेल तर सद्गुरू सेवन करावं सद्गुरू पाद सेवन करावे. पण प्रश्न पडतो की हा एकच मार्ग का तर हा प्रश्नाचंही निरसन करताना समर्थानंदास म्हणतात सद्गुरु कृपे विन काही भवतरण पावतो नाही या कारणाने लवलाही सद्गुरू पाय सेवावे. म्हणजे काय तर एकच मार्ग हा कुठल्याही साधकासमोर राहतो तो म्हणजे सद्गुरूची कृपा अर्जित करणे आणि त्याच्यासाठी सद्गुरूच्या पाद सेवन करणे. प्रश्न असा पडतो पुढे की ठीक आहे समजलं की हा एकच मार्ग पुढे जाण्यासाठी आहे पण नेमकं होतं काय. आपल्याला कुठलाही जर का एखादा विचार फॉलो करायचा असेल तर नेहमी त्याचं अनालिसिस करून आपल्या मनाला पटायला असतं अन्यथा तेवढे एफर्ट होतीलच असं नाही. तसेही मोठ्या कृपाळीपणे समर्थ रामदास आपल्याला समजावून सांगतात. ते म्हणतात सद्गुरु परब्रह्म दाखवतात त्याच्यानंतर सार काय किंवा असार काय ते सांगतात आणि शेवटी ब्रह्मस्वरूप अंतःकरणात बिंबवतात. मग प्रश्न पडतो की सद्गुरु जर का परब्रह्म दाखवत असतील तर ते सद्गुरूच का करू शकतात असं विशेष ते काय आहे. हे जेव्हा समर्थ रामदास आपल्याला एक्सप्लेन करतात तेव्हा कळून येतं त्याच्यामध्ये बरंच गहनता आहे हे आणि ही सद्गुरूच आपल्याला व्यवस्थित समजून सांगू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर ते स्पष्ट सांगतात ब्रह्मस्वरूप डोळ्यांनी अथवा मनाने दिसू शकत नाही. जे वस्तू दृष्टीला दिसेना आणि मनाचं तेही भासेना संग त्यागे विना येणार अनुभवाची. पण तेच पुढे सांगताना म्हणतात अनुभव घेतात संगत्याग नसे संगत्यागे अनुभव न दिसे हे अनुभवी यातीच भासे येरा गोवी. म्हणजे काय तर पुढे संगत्याग म्हणजे दीपणाचा त्याग केल्याशिवाय अनुभव येत नाही. तर अनुभव घेण्यास गेलं तर अहंकाराने तो होत नाही आणि त्याच्या पुढेही कमाल म्हणजे अहंकार गेला तर अनुभवच येत नाही कारण तिथे अहमच राहत नाही. मोठी गुंतागुंतीची अशी ही कन्सेप्ट वाटण्याची शक्यता असते आणि इथेच साधकाचा भ्रम होऊ शकतो आणि याच ठिकाणी नेमके सद्गुरु आपल्याला हाताला धरून या मार्गावर येतात. श्रीकृष्णांनी आधीच सांगितलं आपल्याला की काही कोटींमध्ये एखादाच हा मार्ग व्यवस्थित पार करून जातो. म्हणूनच सद्गुरूंची गरज आपल्याला ब्रह्मस्वरूप समजून घेताना लागते आणि ह्याच्यापुढे एक स्टेज पुढे जाऊन समर्थ रामदास सांगतात की आपल्याला ब्रह्मस्वरूप काय आले म्हणजे नेमके काय झाले तर ते समजून सांगताना ते सहा स्थितींचे वर्णन करतात. पहिलं क्रिया हे संगत्याग म्हणजे अहंकार टाकणे जे आपण मागे समजून घेतला. पुढे आहे विदेही स्थिती म्हणजे देहाची काय अवस्था, देहात असून नसल्यासारखी असणे किंवा देह मी हा भाव टाकून देणे. पुढे आहे अलिप्तता. अलिप्तता म्हणजे संसारातून आपले मन आणि सगळ्या इंद्रिय ही काढून घेणे, तिथे आपले कार्य करत राहणे पण त्याच्यात आपण लिप्त न राहणे. पुढे आहे सहजावस्था म्हणजे अतिशय सहजतेने आपल्या देहाचा व्यवहार करणे, त्याला प्रारब्धावर सोडणे आणि कुठेही अडकून न राहणे. त्याच्यानंतर सांगितली उन्मनी अवस्था. उन्मनी अवस्था म्हणजे मन अमन करून टाकणे किंवा मन नाहीसे करून टाकणे. आणि एवढेच नव्हे तर शेवटची स्थिती म्हणजे विज्ञान, ज्याच्यामध्ये ज्ञान स्वरूप होऊन राहणे. आणि हे सगळं सांगितल्यावर ते म्हणतात ही खरी एकच स्थिती आहे. आता या सात स्थिती समजून घेणे आणि त्याच्याप्रमाणे आपल्या आपली अचीवमेंट होणे याच्यामध्ये आपल्याला सद्गुरूंची गरज लागते. हे समजावून घेणे ह्या सात स्थिती आणि त्याच्याप्रमाणे आपली प्रगती होतीये ना हे फक्त सद्गुरूंनाच कळू शकतं. तर अशा प्रकारे समर्थ रामदास अतिशय अनालिसिस करून आपल्याला स्टेप बाय स्टेप सद्गुरुपाद सेवन का करावे, त्यांनी काय होते, सद्गुरू नेमके आपल्याला काय दाखवून देतात, हे दाखवून देतात. ते किती अवघड समजायला कसं बघितलं आहे पण ते सद्गुरूंनी सांगितल्यावर कसं सिम्प्लिफाय होऊ शकतं. अशा प्रकारे समर्थ रामदास व्यवस्थित सरकारने आपल्याला सद्गुरुपाद सेवनेबद्दल माहिती देतात. आणि त्याच्यानंतर सद्गुरु पाद सेवनाबद्दल ते अतिशय नम्रपणे म्हणतात पाद सेवन त्याची जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरुचे पावे सेवावे सद्गती कारणे. आणि हाच विचार ज्ञानेश्वर महाराजही त्याच प्रकारे समजून सांगतात. तरी तनू मनू जीवे शरणाची लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. तर आता सद्गुरु पाद सेवन का करावे हे कळल्यावर ते कसे करावे हे आपण आता पुढच्या काही ओळ्यांमधून आदितीकडून समजून घेऊया. हरि ओम सत्सत.
विजयच्या ह्या चिंतनानंतर आपण मध्ये एक अभंग ऐकूया आणि मग आपण ह्या समासाचा उर्वरित भाग त्याचा अभ्यास करूया. सतत सोम सुप्रिया ब्रह्मे असा एक अभंग सादर करेल. सुप्रिया हो आधी जे आवाज ऐकू होता ना. हो येतोय. ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. क्षरण जातार मावरा क्षरण जातार मावरा सर्व सुखे आली घरा
हरी रूप नर ना माथे आली भरा शरण जाता रमावरा स्वामी म्हणे सौख्य संद वसे अंतरी गोविंद स्वामी म्हणे सौख्य संद वसे अंतरी गोविंद स्वामी म्हणे सौख्य संद वसे अंतरी गोविंद शरण जातार मावरा शरण जाता रमावरा सर्व सुखे आली घरा शरण जाता रमावरा सर्व सुखे
अशा अभंगानंतर आपण आता पुन्हा आपला अभ्यास कंटिन्यू करूया. आताच आपण ऐकलं शरण जाता रमावरा सर्व सुखी आली घरा. स्वामी स्वरूपानंद ह्या अभंगामध्ये एका प्रकारे पादसेवन भक्तीच सांगतात की तुम्ही त्या रमावराला शरण गेला त्याची सेवा केली तर आपोआपच सगळी सुख तुमच्या इथे चालून येतील. आता आपण पुन्हा एकदा बघूया. दिग्विजयनी आपल्याला पादसेवन भक्तीची सुरुवातही सांगितली तसंच ते केल्याने काय काय प्राप्त होतं ते देखील सांगितलं. समर्थ म्हणजे पादसेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरुचे पाय सेवावे सद्गती कारणे या नाव पादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण निरसा वया जन्म मरण याता याती. ही पादसेवन ही जी भक्ती आहे ती या नवविधा भक्तींमध्ये चौथी अशी आलेली दिसते आणि श्रवण त्याच्यानंतर नामस्मरण कीर्तन अशा या ज्या भक्ती झालेल्या आहेत त्या भक्तींनंतर ही मध्ये पादसेवन भक्ती आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे मग वंदन दास्य सख्य आणि मग शेवटची आत्मनिवेदन अशा भक्ती समर्थांनी मांडलेल्या आहेत. तर ही अशी मध्ये का बरं आली असेल भक्ती असा थोडासा विचार केला तर असं जाणवतं की पादसेवन ही जी भक्ती आहे म्हणजे सद्गुरूंची सेवा करणे ही जी हा जो भक्तीचा प्रकार आहे हा एक प्रकारे म्हणजे एखादं टेम्पल असावं देऊळ असावं. आपण इथे देवळामध्ये जातो आणि त्या देवळामध्ये आपल्याला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपल्याला देवाच्या जवळ जाता येतं. त्याच्या पुढे म्हणजे गाभाऱ्यामध्ये आतमध्ये जर जायचं असेल तर इथे मात्र पुजारी फक्त जाऊ शकतो. आपण आतपर्यंत काही जाऊ शकत नाही. बाहेर आपण घंटा वाजवतो तिथून दर्शन घेतो आणि मग तिथून आपण परत फिरतो. तर ही पादसेवन भक्ती ही अशी अशी भक्ती आहे की ही भक्ती जर जमली ही सद्गुरूंची सेवा जर आपण अशा प्रकारे करू शकलो समर्थ जसे सांगतात त्या प्रकारे तर आपण पुढच्या ज्या अंतरंग भक्ती आहेत म्हणजे दास्य सख्य आणि त्याच्या पुढे आत्मनिवेदन ही तर खूपच परिणितीची भक्ती असं म्हणू अशी आहे. तर या भक्ती अंतरंग भक्तीचा प्रवास घडण्यासाठी ही पादसेवन भक्ती ही जसं एखादी परीक्षा देण्यासाठी एंट्रन्स असते आधी तसं काहीच ही पादसेवन भक्ती जमली ती जर जमू लागली तर आपल्याला या पुढच्या अंतरंग भक्तीचा प्रवास जो आहे तो साधकाच्या जीवनामध्ये सुरू होतो. म्हणून साधकाच्या जीवनात या पादसेवन भक्तीचं महत्व खूप आहे असं वाटतं आणि समर्थांनी देखील ही भक्ती अशी बरोबर मध्ये अशी ठेवलेली आहे त्याची मांडणी केलेली आहे असं. आपण सद्गुरूंकडे जेव्हा जातो तेव्हा सुरुवात नेहमी श्रवणाने होते. श्रवणाने आपल्याला ते काय सांगतात त्यांचं श्रवण केल्याने आपल्याला ते समजू लागतं आणि मग श्रवण करता करता आपण त्यांचं कीर्तन त्यांच्याविषयी सांगणं त्यांची गुणांचं वर्णन करणं असं आपल्याकडून घडत जातं. तर म्हणूनच ते जी साधना सांगतात ती साधना आपण करायला लागतो सद्गुरूंवरील प्रेमामुळे. ते जे आपल्यावर प्रेम करत असतात त्याच्यामुळे आपल्याकडून हे आपोआप घडू लागतं. त्यामुळे आपोआपच पुढची जी स्मरण भक्ती आहे ती भक्ती आपल्याला जमू लागते. हळूहळू आपण करू शकतो आणि मग त्याच्या पुढेही पादसेवन भक्ती आहे. आणि सद्गुरूंची सेवा घडल्याशिवाय त्यांची सेवा आपल्याकडून झाल्याशिवाय मात्र परमार्थाचं जे अंतरंग आहे परमार्थाचं जे स्टार आहे ते तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही असं समर्थ आपल्याला सांगतात. ते म्हणतात की बहुधा अनुभवाची अंगे सकळ गळती संत संगे चौथे भक्तीचे प्रसंगे गौप्य ते प्रगटे. म्हणजे गुप्त असं जे आहे म्हणजे खरं तर गुप्त नाहीये परमार्थ हा अतिशय ओपन आहे असं स्वामीजी नेहमी सांगायचे. पण आपल्याला तो गुप्त होऊन राहिलेला आहे कारण आपल्याला ते माहीत नसतं. आताच आपण दिग्विजयकडनं ऐकले त्या ज्या कन्सेप्ट पाहिल्या संगत त्याग किंवा निवेदन विदेह स्थिती अलिप्तपण सहज स्थिती उन्मनी विज्ञान हे जर सगळं वाचलं नुसतं तर आपल्याला वाटतं अरे बापरे हे काय शब्द आहेत म्हणजे हे समजणं सुद्धा तसं खूप कठीण आहे. पण जो सेवा करेल समर्थ काय म्हणतात की हे जरी सगळं गुप्त असलं हे जरी सगळं अवघड वाटत असलं तरी जो आपल्याला सद्गुरू मध्ये जो आपल्याला झिजवेल जो सेवा करेल त्याला मात्र हे प्रगट होतं त्याला मात्र हे समजायला लागतं. आणि त्याच्या समजण्यामध्ये म्हणजे समजायला लागतं म्हणजे तो प्रत्यक्ष ते अनुभव घ्यायला लागतो काय विधेय स्थिती आहे किंवा अलिप्त स्थिती काय आहे किंवा संगत्याग म्हणजे काय निवेदन म्हणजे उन्मनी अवस्था म्हणजे काय ह्या ज्या सगळ्या परमार्थातल्या एकेका कॉन्सेप्ट आहेत ह्या कन्सेप्ट त्या सेवा करणाऱ्या साधकाला आपोआप सुकर होऊ लागतात त्याला आपोआप या समजू लागतात. तर आता हे पादसेवन कसं करावं आपण सेवा कशी करावी असं विचारणं खरं तर म्हणजे सेवा ही सगळ्या अंगानी होऊ शकते हे आपण वेळोवेळी स्वामीजींच्याकडनं ऐकलेलं आहे. सद्गुरूंचे स्मरण करून आपण सेवा करू शकतो सद्गुरूंचे सतत स्मरण राहिल्याने सेवा करू शकते तसंच अर्पण बुद्धी ठेवून सेवा करू शकते. म्हणजे आपण जे काही करतो त्याची फळं सद्गुरूचरणी अर्पण करायची किंवा मी माझे किंवा माझे हितसंबंधित जे आहेत माझे आई वडील पती पत्नी मुलं मुली हे सर्व भगवंतामुळे भगवंतानी मला दिले आहे म्हणून माझे आहेत असा भाव ठेवणं किंवा माझी विद्या आपल्याला कुठल्या गोष्टींचा अहंकार असेल तर विद्या पैसा आपली पोझिशन आपली संपत्ती हे याचा आपल्याला अहंकार येऊ शकतो ज्या अहंकारामुळे आपण परमार्थ मार्गामध्ये खाली येऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्यांनी दिल्या आहेत भगवंतांनी दिल्या आहेत किंवा सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त झालेल्या आहेत म्हणून त्या माझ्याकडे आहेत असा जर आपण विचार केला अशी अर्पण बुद्धी जर आपण ठेवू शकलो तर त्यामुळे आपण सद्गुरूंच्या इथे सेवेसाठी पात्र होऊ शकतो असं आपण धरूया. तसंच निष्ठा ठेवून आपण राहू शकतो सद्गुरू हे माझे तारणहार आहेत आणि त्यांच्या ठिकाणी आपण सर्व निष्ठा जर आपल्या समर्पित केल्या तर आपण सेवा करू शकतो असं आपल्याला दिसतं. मगाशी मंगेशनी त्याच्या निरूपणामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख केला तर मला सहज असं आठवलं की बाजी प्रभू देशपांडे यांची जर स्वामी निष्ठा पाहिली तर खरोखरच म्हणजे एका वेगळ्या प्रकारे आपण पादसेवन भक्ती म्हणू का या वाचा मनोभावे म्हणजे आपलं सर्वस्व खरोखरच त्यांनी छत्रपती शिवाजींच्या ठिकाणी समर्पित केलेलं दिसतं. आणि जेव्हा त्या घोडखिंडीमध्ये सिद्धी जोहरच्या पन्हाळ्याला जो वेढा होता तिथून महाराजांना सोडून विशाळगडावर पोचवायचं होतं तर तोपर्यंत त्यांनी घोडखिंड अडवून धरली आणि 7 तास जवळजवळ ते तिथे लढले आणि त्यांनी शत्रूच्या सैन्याला पोचू दिलं नाही. जेव्हा विशाळगडावर खुणेच्या तोफा झाल्या तेव्हा त्यांनी अतिशय घायाळ झालेले असून सुद्धा तो तोफांचा आवाज येईपर्यंत ते लढत राहिले आणि एकदा तो आवाज झाल्यावर आपला देह जमिनीवर त्यांचा जे अतिशय घायाळ झालेले होते आणि ते जमिनीवर पडले. म्हणजे निष्ठा ही कशी असावी हे एक टोकाचं उदाहरण म्हणू तर आपल्याला बाजीप्रभूंचं उदाहरण दिसतं. आपल्याला काही कुठे युद्धाला जायचं नाही किंवा काही करायचं नाहीये पण आपण आपला अहंकार मात्र सद्गुरुचरणी समर्पित करू शकतो. जयासी लक्षावे ध्याने जयासी ध्यावे तेगे तेची आपण व्हावे त्रिविधा प्रचिती. जे सद्गुरूंच्या ठिकाणी सेवा करता करता, आणि ही सेवा कशी करायची तर पादसेवन म्हणजे केवळ त्यांचे पाय झेपणे किंवा त्यांच्या शारीरिक सेवा जी म्हणतो करणं हे त्याच्यामध्ये अपेक्षित नाहीये. सद्गुरूंची शारीरिक सेवा करायला मिळणं हे खूप दुर्मिळ असतं, हे खूप मोठं भाग्यच असतं आणि ते एकट्याच्याच वाटायला येऊ शकतं. परंतु ते जे सांगतील त्या बोधामध्ये राहणं, ते जी साधना सांगतील ती साधना नेतानी करत राहणं, हे जरी आपल्याला जमलं तरी आपण त्यांची उत्तम प्रकारे सेवा करू शकतो असं थोडस वाटत. समर्थ जे इथे म्हणतायत की या सेवेमुळे काय होतं तर त्रिविधा प्रचिती, म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलेले जे अनुभव आहेत, तर गुरुंना जे आलेले अनुभव आहेत, ते अनुभव तुमच्या स्वतःच्या अनुभवाचे म्हणजे आत्मप्रचिती पण असं तिन्ही एकत्र येऊन तुम्हाला तो अनुभव येऊ शकतो. एवढी मोठी महती या सेवे सद्गुरु सेवेची आहे असं समर्थ इथे सांगतात. ते म्हणतात की हे अभ्यास हे अभ्यासिता नये, जे साधने असाध्य होये ते हे सद्गुरु वीण काय उमजो जाणे. म्हणजे हे सगळं काय आहे हे सद्गुरूंमुळे समजतो. सद्गुरूंनी जर हे सांगितलं नसतं तर आपल्याला कुठे जरा समजलं नसतं. आपण दासबोध करून वाचलं असता तरी या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या नसत्या. जर आपल्याला सद्गुरूंनी हे प्रत्यक्ष कसं करायचं किंवा हे कसं होतं हे जर त्यांच्याकडनं आपल्याला समजलं नसतं, आपल्याला हे कधीच लक्षात आलं नसतं. सद्गुरूंच्या इथे सेवा करायची ह्याचा अजून एक अर्थ म्हणजे सेवा ही कधी घडते. गेल्या वर्षी स्वामीजींची शरणागती या ह्याच्यावरती जी प्रवचन होत होती, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानिनहा तत्वदर्शिनहा, म्हणजे जे तत्वदर्शी ज्ञानी असे संत असतात तर त्यांच्या इथे सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेऊन ही प्राप्त होणारी ज्ञान प्राप्त होणारी अशी गोष्ट आहे. तर कुठेही आपण जर पाहिलं, जरी आपण समजा कुठल्या ऑफिस मध्ये काम करत असू तर तिथे देखील असंच असतं की तुमचा जो बॉस असतो तो आपल्याला काही कामं सांगत असतो आणि आपण ती कामं करतो आणि तो आपला बॉस खुश होत असतो. म्हणजे साध्या व्यावहारिक दृष्टीमध्ये सुद्धा आपण जेव्हा त्याला खुशावतो, जेव्हा त्याला प्रसन्न करतो, तेव्हा आपल्याला त्याचा मोबदला मिळत असतो. आणि आपल्याला काय प्रमोशन किंवा काय त्या दृष्टीने असा काही मोबदला मिळत असतो. पण हे अगदी व्यावहारिक स्वरूपात झालं. आपल्याला जर सद्गुरूंना प्रसन्न करून घ्यायचं असेल, त्यांचं जे ज्ञान आहे, ते ज्या शांती समाधानात आहेत, ते जर आपल्याला मिळवून घ्यायचं असेल तर सेवेनी हे प्राप्त होणार आहे असं समर्थ पुन्हा पुन्हा सांगतात. सेवेनी काय होतं तर सेवेनी आपल्याला तो अनुभव येऊ लागतो. आणि स्वामीजी त्या ह्याच्यामध्ये असं म्हणतात, त्या प्रवचनांमध्ये स्वामीजींनी असं सांगितलं की सेवेनी काय होतं तर आपल्या आतमध्ये एक रूम तयार होते, एक जागा तयार होते. जसजसं आपण सद्गुरूंच्या सेवेमध्ये आपल्याला झिजवू तस तसं आपला अहंकार कमी होत जाऊन आपल्या आतमध्ये एक जागा तयार होते, ज्या जागेमुळे सद्गुरु जे ज्ञान देऊ इच्छित असतात, सद्गुरूंची जी कृपा होत असते ती त्या साधकामध्ये तशीच्या तशी त्याच्या ठिकाणी ती वाहायला लागते. म्हणजे सद्गुरूंच्या कडून ते ज्ञान त्या शिष्याच्या तिथे वाहायला लागतं, त्याच्यामध्ये ते झिरपायला लागतं, तो जो बोध असतो तो. असा सद्गुरु सेवेचा महिमा आहे. आणि म्हणून सद्गुरूंची सेवा करणं हे खूप गरजेचं आहे. आपल्याला काय होतं की आपल्याला का बरं म्हणजे असं पादसेवन घडत नाही असा थोडासा विचार केला तर वाटत की आपण सद्गुरु जोपर्यंत आपल्या मनाप्रमाणे सांगत असतात तोपर्यंत आपण त्यांचं ऐकतो. पण कधी जर त्यांनी आपल्याला साधना जी महत्वाची सांगितलेली असते ती कशी आपण करतो का असा थोडासा आपण विचार याच्यामध्ये करावा. किंवा आपण जर त्यांनी काही आपल्याला आपल्या मनाविरुद्ध असं काही सांगितलं तर अशी गोष्ट आपण सद्गुरूंची इच्छा म्हणून करू शकतो का, अशा प्रश्नांची उत्तरं पाहिली तर आपण थोडासा विचार म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येऊ शकतं की आपण आपल्याला तसं पादसेवन जमतं का. एकदा असं झालं की गोंदवलेकर महाराजांचे अतिशय आवडते शिष्य होते ब्रह्मानंद महाराज, आणि ब्रह्मानंद महाराजांना जरी आवडते होते, लाडके होते, तरी ब्रह्मानंद महाराजांना गोंदवलेकर महाराजांनी दक्षिणेमध्ये नामाचा प्रसार करायला पाठवलं, म्हणजे आपल्यापासून त्यांनी लांब पाठवलं, पण ब्रह्मानंद महाराजही तितक्याच तयारीचे होते. त्यांनी ती आज्ञा पाळली आणि महाराजांच्या पादुका गळ्यामध्ये बांधून ते पुढे दक्षिणेमध्ये गेले कर्नाटकात, आणि तिथे त्यांनी नामाचा खूप मोठा प्रसार केला. तर कधी सद्गुरू आपल्याला जवळ ठेवतील तर ती दूर देखील ठेवतील, आपल्याला आपल्यापासून लांब देखील ठेवतील, पण आपण मात्र त्यांच्या ठिकाणी निष्ठा तशीच ठेवून आणि जास्तीत जास्त त्यांनी सांगितलेल्या बोधाचा अवलंब करून जर आपण राहू शकलो तर आपण पादसेवन करू शकू. व्यवहारात आपल्याला अशी सवय असते की आपण कोणाची सेवा केली की त्याचा मोबदला काय असं आपल्याला नेहमी बघायची सवय असते, आणि त्यामुळे आपण तेच इथेही धरू शकतो की मी इतकं नाम घेतलं, मी अनुग्रह घेऊन इतके दिवस झाले, मी त्यांची एवढी सेवा केली तरी मला अजून अपेक्षित फळ कसं बरं मिळालं नाही, असं असाही आपण विकल्प दृष्टीने विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतो. तर सद्गुरूंच्या इथे परमार्थामध्ये असा विचार करणं हे खरोखरच बरोबर नाही. आपण सेवा करीत राहणं हे महत्वाचं आहे, आणि अहंकाराच्या होणं रिकाम होत जाणं हे त्याच्यामध्ये मूल्य आहे. मग शांती समाधानाच्या मार्गाने आपोआपच आपलं ऐश्वर वाढत राहील, यासाठी दुसरं काही सांगायची गरजच नाही. तुकोबा म्हणतात, शांती सारखं सुख नाही, म्हणून शांती धरा उतराल पत्रतीरा, असं तुकोबा एका अभंगात म्हणतात. नामदेव महाराज देखील म्हणतात की सुखाला की करीसी तरमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होती, जन्मजन्मींचे दुःख विसरसी. म्हणजे तुला जन्मजन्म जे दुःख आहे ते सगळं विसरून जाण्याची ताकद सद्गुरूंच्या सेवेमध्ये आहे, आणि त्यामुळे तुला काय प्राप्त होणार आहे तर सुख, खरं सुख प्राप्त होणार आहे. आणि हे सुख जे आहे ते समर्थ म्हणतात की कसं होणार आहे, तर या कारणे ज्ञान मार्ग कळावा, कळायासाठी धरावा सत्संग, सत्संगे वीण प्रसंग बोलोची नये, सेवावे सद्गुरूचे चरण, या नाव पादसेवन, चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले. अशी ही चौथी भक्ती ही फार गोड अशी आहे, आणि ही जर भक्ती आपल्याला जमू लागली, ही जर भक्ती जमवण्याचा आपण प्रयत्न केला, तर खरोखरच अनुभवाच्या दृष्टीने आपल्याला परमार्थामध्ये एक पाऊल पुढे टाकता येईल असं निश्चितच हा समास वाचून वाटतो. हा अनुभव कसा बरा असतो, तर हा अनुभव म्हणजे व्यवहारात मला नोकरी लागली किंवा कोणाचं माझा मुलगा झाला किंवा काय, अशी अशा दृष्टीने ही फळ येत नाहीत. तर शांती आणि समाधानाच्या दृष्टीने त्या मार्गानेही हे फळ आपल्याला मिळत राहतं या सेवेचं, आणि ते फार मोठं फळ आहे असं समर्थ वर्णन करतात. अनुभव मिळणं हे कसं असतं तर मला एक गोष्ट आठवते. इथे एकदा एक मोठे साधू होते, ते कृष्ण भक्त होते, आणि गोकुळाष्टमीचा मोठा उत्सव ते दरवर्षी करत असत. एकदा उत्सव चालू असताना असं झालं की त्यांच्याकडे शास्त्री बुवा आले आणि म्हणाले की तुम्ही काय पाखंड मांडता, हे काय उत्सव वगैरे करता, मला तुमच्याशी वादविवाद करतो भागवतावर. तेव्हा ते महात्मा म्हणाले की आता तरी मी पूजा करतोय, ती झाल्यावर मी तुझ्याशी बोलीन. मग पूजा झाल्यावर असं झालं की त्यांचा भजनाचा कार्यक्रम होता, आणि भजनामध्ये सगळेजण अगदी आनंदाने बेहोश होऊन नाचू लागले होते. ते साधू आणि त्यांचे शिष्य पण अगदी बेहोश झालेले होते. आणि नाचता नाचता असं झालं की त्या साधूंनी त्या शास्त्री बुवांच्या अंगाला सहज स्पर्श केला. त्याचबरोबर ते शास्त्री बुवा एकदम उठले आणि राधा कृष्ण म्हणत नाचू लागले. त्यांना एक आंतरिक समाधानाचा असा एक अनुभव आला आणि त्यांच्या डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागले. भजन संपल्यावर साधूंनी त्यांना विचारलं, हा आता तुम्ही या बरं इकडे, तुम्हाला वादविवाद करायचा होता ना, चला आता आपण बसूया. त्याबरोबर ते शास्त्री बुवा मात्र त्या साधूच्या चरणावर पडले आणि म्हणाले की शास्त्रार्थाची किंमत मला आपल्या चरणाशी समजली, मी आपल्याला शरण आलो आहे, मला माझ्यावरती कृपा करा. म्हणजे अनुभव एकदा आला की मग आपल्याला हे ज्या सगळ्या कॉन्सेप्ट आहेत परमार्थातल्या त्या आपोआप स्पष्ट सुस्पष्ट होऊ लागतात. आणि त्यासाठी सद्गुरूंचं पादसेवन हे अतिशय महत्वाचं आहे असं समर्थांनी या समासामध्ये सांगितलेलं आहे. पुढे या समासाचा शेवट करताना ते म्हणतात की पुन्हा पुन्हा ते खरं तेच सांगतायत की हे प्रवृत्तीचे बोलणे बोलिले रक्षाया कारणे परंतु सद्गुरुपाय सेवणे या नाव पादसेवन. म्हणजे जवळजवळ चौथ्यांदा ते या समासात तेच सांगतायत की पादसेवन म्हणजे सद्गुरूंचे पाय सेवावे. सद्गुरूंचे पाय म्हणजे सद्गुरु तत्वाचे ते तत्व ज्या सद्गुरूच्या तत्वावर उभे आहेत त्या तत्वाची आठवण ठेवायची त्याचं भजन करायचं हे पादसेवन. पादसेवन चौथी भक्ती पावन करीतसे त्रिजगती जये करिता सायोज्य मुक्ती साधकास होये. ही पादसेवन भक्ती करता करता ही सेवा करता करता काय होतं तर हळूहळू साधक सायोज्य मुक्ती पर्यंत म्हणजे शेवटची मुक्ती जी आहे मोक्ष इथपर्यंत प्राप्त होतो. म्हणजे केवढं मोठं फळ आहे या भक्तीचं समर्थ शेवटी वर्णन करतात. म्हणून थोरा होनी थोर चौथे भक्तीचा निर्धार जये करिता पहिल पार बहुत प्राणी पावती. इथे हा समास संपतो. इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे पादसेवन भक्ती निरूपण नाम समास चतुर्थ. असा हा 26 ओव्यांचा असा छोटा असा समास आहे पण अर्थाच्या दृष्टीने पाहिलं तर हा खूप मोठा असा समास आहे असं आपण म्हणू. साधक म्हणून खरोखरच आपल्याला उपयोगी पडणारी ही अतिशय उपयुक्त अशी भक्ती आहे. आणि आपल्याकडून ह्या भक्तीचा अवलंब हो आपल्याकडून समर्थांना अपेक्षित अशी सद्गुरूंची सेवा घडो अशीच आजच्या दिवशी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करून आपण हे चिंतन हा अभ्यास इथे थांबूया. हरिओम तत्सत. आता ह्याच्यानंतर आदरणीय डॉक्टर सुनील दादांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन द्यावं. तत्पूर्वी मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते की *6 हे बटन दाबून आपण म्यूट करून घ्यावं. काही लाईन्स जर म्यूट व्हायच्या असतील तर त्यांनी कृपया म्यूट करून घ्याव्या. सुनील दादा हो येते.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज या गोकुळाष्टमीच्या पावन दिवशी योग केंद्रामध्ये सहभाग घेण्याचा योगाला आम्हाला खूप आनंद होतोय. आणि आजचं जे युएस केंद्र नागपूर अभ्यास केंद्र असेल म्हणून जे तुम्ही घेत आहात त्याच्यामध्ये आदित्यने मला नागपुराचा एका उगीचा अभ्यास पण दिला. त्यामुळे नागपूर अभ्यास केंद्र आदित्यचं निरूपण झाल्यानंतर थांबलं नसून त्याच्यानंतर पुढे त्यांनी जो अभ्यास दिलेला आहे ते आपण पुढे केंद्र संपेपर्यंत नागपुराचाच अभ्यास आपला चालू राहील. नागपुराच्या आपल्या सकाळच्या 10 समासामध्ये देहांत निरूपण म्हणून समास आहे आणि त्याच्यामध्ये एक जी ओळी आहे शेवटी शेवटी आलेली आहे शरणागतांची वाहे चिंता तो एक सद्गुरु दाता जैसे बाळक वाढवी माता नाना यत्ने करुनी. या उभीचा अर्थ तिने विचारलेला आहे आणि एक उपप्रश्न त्याला असं विचारलेला आहे की सद्गुरु आपल्या शिष्यांच्या ऐहिक आणि पारतिक अशा सर्व चिंता निवारण करतात का. त्या अंगाने आपण थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करू. सातवा दशक जो आहे देहांत निरूपण दशकामध्ये समाज समाज वेदांत निरूपण म्हणून त्या समाजामध्ये समर्थांनी शेवटी सद्गुरु भजनाचं महत्व सांगितलेलं आहे. सद्गुरु भजन घडणं, सद्गुरूंची सेवा घडणं, आपण साधुसेवन भक्ती पाहिली, सद्गुरूंची सेवा घडणं, त्यांचं भजन घडणं हे साधकाच्या दृष्टीने, शिष्याच्या दृष्टीने अतिशय भाग्याची अशी गोष्ट आहे. समर्थ जर त्याच्यामध्ये म्हणतात की सद्गुरु भजन हे परमार्थाचं जन्मस्थान आहे. सद्गुरूंची सेवा घडणं हे परमार्थाचं जन्मस्थान आहे. मला आदित्यचं निरूपण एक असलं हे खूप छान वाटलं. त्यांनी जे सांगितलं की साधसेवन हे एंट्रन्स टेस्ट आहे. सीईटी जसं 12वी झाल्यानंतर पुढचं लाईन क्रॉस करण्यासाठी विद्यार्थी कॉमन एंट्रन्स टेस्ट देतात. तसं परमार्थ मार्गामध्ये प्रवेश केलेल्या साधकांसाठी जे श्रवण करतायत, कीर्तन ऐकतायत, नामस्मरण करतायत, त्यांना जर परमार्थ मार्गामध्ये पुढे जर जायचं असेल, परमार्थ गाभाऱ्यामध्ये जाऊन आत्मरूपी भगवंताचं जर दर्शन घ्यायचं असेल, तर त्यांनाही कॉमन एंट्रन्स टेस्ट द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांनी सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे, सद्गुरूंच भजन केलं पाहिजे. इथे या सद्गुरु भजनाच्या याच्यामध्ये समर्थ म्हणतात की शरणागतांची वाहे चिंता तो एक सद्गुरु दाता, जैसे बाळक वाढवे माता नाना यत्न करून, म्हणून सद्गुरूचे भजन जयाचे घडे तोच धन्य, सद्गुरु येण समाधान आणिक नाही. समर्थ पुढे या समर्थामध्ये म्हणतात, सरली शब्दाची खटपट आला ग्रंथाचा शेवट, येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन. असं म्हणतात की भागवतर 20 दशक 20 समासाचा असा आहे, तर मग इथे 7व्या दशकामध्ये समर्थ सरली शब्दाची खटपट आला ग्रंथाचा शेव असं का म्हटलेलं आहे? तर असं एक म्हणतात की मूळ जो दासबोध आहे, जो कल्याणांनी शिरसरगडीमध्ये बसून समर्थ सांगत असताना उतरवून घेतला, तो 7 दशकांचा असा आहे. आणि त्याच्यानंतर समर्थांनी ज्या ठिकाणी निर्णया ठिकाणी जे प्रबोधन केलं, निर्णया प्रश्नांना उत्तरं दिली, त्याचं संकलन करून संकलित स्वरूपामध्ये पूर्ण दासबोध हा 20 दशक 20 समासांचा असा आहे. पण हा सलग विषय आलेला परमार्थाचं मार्गदर्शन करणारा असा जो दासबोधाचा पूर्वार्ध आपण त्याला म्हणू जो आहे, त्याच्यामध्ये शेवटी समर्थ म्हणतात की सद्गुरु भजन हे मुख्य परमार्थाचं सार आहे. हे सद्गुरु भजन ज्याच्याकडून घडेल तो धन्य आहे आणि त्यालाच परमार्थ मध्ये परमार्थ तो करू शकेल. सद्गुरूंना शरण जर गेलं तर सद्गुरु नेमकं काय करतात त्याच्या संदर्भामध्ये जी ओळी आपण चिंतनाला घेतलेली आहे, त्याच्यामध्ये समर्थ सांगतात त्याची चिंता सद्गुरु वाहतात, सद्गुरूंना त्याची चिंता लागते, सद्गुरूंकडे जाणं, सद्गुरूंचा लाभ होणं हे साधकाच्या दृष्टीने परमार्थामधली सर्वात महत्वाची अशी गोष्ट आहे.
यू हॅव 13 minutes.
शरणागत जो साधक असतो, शरणागत साधक कुणाला म्हणायचं? सर्व सद्गुरूंना शरण गेलेलं आहे. शास्त्र वचन जिला माहिती आहे, शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे.
यू हॅव 22 मिनिट्स सब्जेक्ट टू द टर्म्स ऑन द बॅक ऑफ युअर कार्ड.
देखील तेच सांगत. मात्र शरण जाणारा जो साधक असतो, शरण जाणाऱ्या साधकाला हा बोध तेव्हा झालेला नसतो. तिथं शास्त्रांवर विश्वास असतो, सद्गुरूंवर विश्वास असतो, आणि शास्त्र आणि सद्गुरू यांच्यावर विश्वास ठेवून तो मार्गक्रमण करायला सुरुवात करतो. जे त्याच्या बुद्धीला वाटत असतं, त्याचं मन इकडे ओढ घेत असतं, ही ओढ थांबून बुद्धी शरणागत करून तो सद्गुरूंनी सांगितलेल्या, शास्त्रांनी सांगितलेल्या मार्गाचं अनुसरण करत असतो. त्यांनी कसा स्वीकार केलेला असतो, त्याच्यात येणारे जे विकल्प असतात, संशय असतात, शंका असतात, ते दूर करण्याचा तो प्रयत्न करत असतो. असा तो शरणागत साधक असतो, शरण गेलेला असतो. तशी चिंता सद्गुरू राहतात असं समर्थ या ठिकाणी सांगतात. आणि गुरुकुळात तुम्ही आहे, त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे आणि अवघ्या साधक विश्वाचे असे सद्गुरू आहेत. त्यांनी जो गीतेमध्ये बोध दिला तोच बोध आपल्याला सद्गुरू आपले सद्गुरू देत असतात. अनन्य शरण जो जातो, अनन्य होऊन जो माझं चिंतन करतो, त्याच्या बाबतीत मी काय करतो असे आश्वासन समर्थांनी भगवंतांनी भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. ते म्हणतात की अनन्य चिंतयंतो माम ये जन हा परिपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. त्याच्यामध्ये वहामी अहम हे मी त्यांच्या योगक्षेमाची चिंता वाहतो असं भगवंत म्हणतात. या ठिकाणी समर्थांनी देखील जो शब्द वापरले आहे की शरणागतांची वाही चिंता, शरणागतांची चिंता सद्गुरू वाहत असतात. काय चिंता मी वाहतो याच्यावर विवरण करत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तया माझ्या सायुज्याची चाड, सायुज्य मुक्ती मिळावी, मोक्ष मिळावा, जन्ममरणातून सुटका व्हावी. आपण पाहिलं की निरसावया जन्म मरण याचा याची हे व्हावं असं जर त्याला वाटत असेल, तर शरण आलेल्या साधकाला वाटत असेल, तर भगवंत म्हणतात त्याची पूर्वी कोण त्याची जी इच्छा आहे ती इच्छा मी पूर्ण करतो, त्याला जन्म मरणातून कशी सुटका करतो. आणि जर अंतःकरणामध्ये प्रेमानी सेवा करण्याची इच्छा असेल तर भगवंत म्हणतात सेवा म्हणतरी तरी आड प्रेम 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 भाव त्याच्या अंतःकरणामध्ये देतो. भगवंताविषयीचं प्रेम त्याच्या अंतःकरणामध्ये मी देतो आणि मुक्त सेवा करतो. सेवा म्हणती तरी आड प्रेम असे ऐसा जो जो मनी धरती भावो पोचू लागेता या देव. आणि पुढे ते काय म्हणतो बघावे का, आणि दिधरियाचा निर्वाह हो, तोही नीती करे ऐसा योगक्षेम आघवा मधुची पडला यांचा पांडवा जयांच्या सर्व भावा आश्रयोगी ते सर्व भावानी.
Thank you for choosing Reliance. Goodbye.
Hello? Sunil Dada? बद्दल आहे का?
ऐकूया की नाही? हा, एखाद्या वेळेस मला वाटतं त्यांचा कॉल कट झाला असावा. चिन्मय, तू घेतोयस का सुधीरदादांना? हॅलो, तोही पडला.
सद्गुरु देखील शिष्याची चिंता वाहतात. याच्या संदर्भात विवेकानंदांच्या चरित्रातला एक प्रसंग मला आठवतो. एकदा असं झालं की दक्षिणेश्वरी भगवद्गीता वाचत असताना हा श्लोक विवेकानंदांनी करून रामकृष्ण विचारलं की वहाम्यहम कशा करता म्हणले. पाहणं म्हणजे असं असतं की आपण डोक्यावर घेऊन एखादी गोष्ट घेऊन येतो तेव्हा त्याला वाहणं असं म्हणतात. तर रामकृष्ण म्हणाले की तुला कळेल. नंतरच्या काळामध्ये त्यांना एका लांबच्या गावी असं एक प्रवचनाकरता म्हणून निमंत्रण आलेलं होतं. रात्री ते त्या स्टेशनवर पोहोचले, उशिरा गेली आणि ते तिथे उतरले, तिथे कोणीही नव्हतं. तिकडे स्टेशन मास्टर तिथे सगळं बंद घरी गेलेला होता. त्यांच्या पोटामध्ये भुकेचा डोम उसळलेला होता आणि तसंच तिथे बाकावर पडून राहिले. इकडेच्या स्टेशन मास्टरच्या स्वप्नामध्ये भगवंतांनी दृष्टांत दिला की स्टेशनवर एक संन्यासी आहे, त्याला तू काही खायला घेऊन जा. त्याला जाग आली, त्याला वाटलं काहीतरी आपल्याला भास द्यायला, म्हणून तो परत झोपला. तर परत तो दृष्टांत त्याला झाला. तेव्हा त्यांनी मग आपल्या घरी असलेल्या खाण्याच्या वस्तू एकत्र करून टोपलीमध्ये भरून डोक्यावर घेऊन तो स्टेशनवर गेला. तेव्हा त्याला स्वामी विवेकानंद दिसले आणि जेव्हा विवेकानंदांनी त्याला पाहिलं की डोक्यावर घेऊन हा येतो आहे, तेव्हा रामकृष्णांची आठवण झाली. ते म्हणले की योगक्षेम महामिहम हे खरं आहे. समर्थांनी याच्याकरता आणखीन एक उदाहरण या ओळीमध्ये दिलेलं आहे की सद्गुरु शरणागत साधकाची चिंता मातेप्रमाणे वाहतात. आपल्या मनुष्य प्राण्यांमध्ये बालक जे असतं, नुकतं जन्माला आलेलं, इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये मनुष्य प्राण्यामध्ये हे बालक कमालीचं परस्वाधीन असतं. सर्वस्वी ते आपल्या आईवर, मातेवर अवलंबून असतं आणि माता त्याचं सर्व काही करत असते. नुकतंच परमार्थ प्रांतामध्ये प्रवेश केलेले आपल्यासारखे साधक हे बालकासारखे असतात आणि सद्गुरु त्यांना या मातेप्रमाणे त्या परमार्थ मार्गामध्ये त्याला पुढे नेतात, त्याचे संगोपन करत असतात. पण व्यवहारामध्ये पाहतो की शरण जो येतो, शरण आलेल्याला कुठेही काही मिळेल असं संभवत नाही. आपण महायुद्ध देखील पाहिली की शरण आलेल्यांवर मोठ्या जातच अटी लादल्या जातात, त्यांना काही दिलं जात नाही आणि एका महायुद्धातून दुसरं महायुद्ध निर्माण होत. पण इथे मात्र शरण आलेला जो असतो त्याला जे मिळत ते मोक्षश्रीच दान मिळत असत. हे दान देणारे समर्थ असे सद्गुरु असतात. म्हणून समर्थ म्हणतात की तो एक सद्गुरु दाता, सद्गुरु हे समर्थ असतात दान करणारे. साहित्य मोक्षश्री श्रीमंत, सद्गुरु श्रीमंत, जीव दरिद्री असंख्याच गुरुपती केले असे समर्थांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. अशा तऱ्हेने शरणागतांची वाहे चिंता, शरणागताच्या ओळखीमध्ये ही गोष्ट करत असतात. त्याच्यावर आदित्यने जर उपप्रश्न विचारले होते की सद्गुरु आपल्या शिष्यांचा सैनिक आणि पार्थिक अशा सर्व चिंता निवारण करतात का, तर याला उत्तर होय असंच आहे. सर्व चिंता निवारण करतात. आणि याला कारण चिंतेचं कारण निवारण करत नाहीत, तर त्या चिंतेकडे, त्या गोष्टीकडे, त्या प्रसंगाकडे पाहण्याचा तसा दृष्टिकोन बदलत जातात. समर्थांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की देहा संसाराचे दुःख विवेके वाटे परम सुख. विवेक शांत करण्यामध्ये जागृत करतात आणि कुठल्याही प्रसंगामध्ये सद्गुरु आपल्या पाठीशी कसे आहेत आणि सद्गुरु आपलं कसं रक्षण करतात, आपल्या चिंता वाय हे त्याला लक्षात येतं. अशा तऱ्हेने अशा दृष्टीने सद्गुरु आपल्या शिष्याच्या ऐहिक आणि पारित्रिक चिंता निवारण करत असतात. आपण आज जो अभंग ऐकला, शरण जाता रमावरा सर्व सुखे आधी घरा, सर्व सुखे याचा अर्थ ऐहिक सुख नाही तर आत्मसुख, ज्याच्या पुढे सर्व ऐहिक सुख मंद पडून जातात, गौण ठरतात, ते आत्मसुख त्याला शरण गेल्यानंतर प्राप्त होत असतात. हे जे आपण शरणागतीचा जो अभ्यास करतो आहोत, त्या शरणागती शरणागत भावात भाव सद्गुरूंच्या ठिकाणी आपण जर ठेवला तर परमार्थ मार्गामध्ये आपण पुढे मार्गक्रमण आपण करू शकतो. हे शरणागतीचा अभ्यास त्यांनी जे साधनं सद्गुरूंनी सांगितलेली आहे ती करता करता आपण ते परमार्थ किंवा ध्येय निश्चित गाठू असा विश्वास व्यक्त करून आपण याच ठिकाणी थांबू. हरी ओम सत्स. Thank you.